इयोब अध्याय 39. रानशेळी कधी व्याहतात ते तुला माहित आहे का? हरणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का? पहाडी बकरी आणि हरणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहित आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहित आहे का? ते प्राणी लोळतात, प्रसूती वेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात. ती बछडी शेतात मोठी होतात, नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधी परतून येत नाहीत. रानटी गाढवांना कुणी सोडून दिले, त्यांची दोरी सोडून त्यांना कुणी मोकळे केले? ज्याला मी वाळवंटात घर दिले, मी त्यांना राहण्यासाठी क्षार भूमी दिली. गजबजलेल्या शहरांना हसतात, त्याला शहरातला गजबदाट आवडत नाही आणि त्यांना कुठलाही मनुष्य आव घालू शकत नाही. ते डोंगरात राहतात, तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तेथेच शोधतात. रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या कळ्यावर राहील का? दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय? आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का? तो खूप बलवान असतो, त्याच्यावर तू भरोसा ठेवशील का? तू तुझे काम त्यांच्यावर सोपवशील का? तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल आणि खळ्यात नेईल असा भरोसा तुला वाटतो का? शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते, परंतु तिला उडता येत नाही. तिचे पंख आणि पिसे माया करायच्या कामी पडतात काय? ती आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात. आपल्या अंड्यावरून कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते. ती आपल्या पिल्लांना सोडून जाते, ती जणू स्वतःची नाहीच असे ती वागते. तिची पिल्ले मरण पावली तरी तिला तिची पर्वा नसते. काम निष्फळ झाल्याचे सुख दुःख तिला नसते, कारण मी देवाने तिला शहाणे केले नाही आणि मीच तिला समज दिली नाही. परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वराला हसते. तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का? तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात. तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युद्धभूमीवर जातो. तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही. तो युद्धातून कधी पळ काढीत नाही. सैनिकांचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो. त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात. तो फार अनावर होतो, तो जमिनीवर जोरात धावतो. तो जेव्हा रणशिंगे फुकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही. रणशिंगे ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो, त्यास दुरूनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युद्धातले इतर अनेक आवाज त्यास ऐकू येतात. तू ज्ञानाने तुसासण्याला पंख पसरून दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का? आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का? तो उंच सुखड्यावर राहतो, तीच त्याची तटबंदी आहे. त्याच्या तटबंदीवरून आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरून आपले भक्ष्य दिसू शकते. जेथे लोक मरण पावलेले असतात तेथे त्यांची पिल्ले रक्त पितात.